नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन् महादेवाय नमः। ॐ अग्निश्च मे घर्मश्च मेऽर्कश्च मे सूर्यश्च मे प्राणश्च मे श्वमेधश्च मे पृथिवी च मे दितिश्च मे दितिश्च मे यौश्च मे शक्वरिरङ्गुलयो दिशश्च मे यज्ञेन कल्पं ताम्रूक्ष मे साम च मे स्तोमश्च मे यजुश्च मे दीक्षा च मे तस्पश्च मरुतुश्च मे व्रतं च मे होरात्रयोर्वृष्ट्या बृहद्रथन्तरे च मे यज्ञेन कल्पेता गर्भाश्च मे वत्साश्च मे त्रविश्च मे त्र्यवी च मे दित्यवाच मे दित्यौ हि च मे पञ्चाविश्च मे पञ्चावी च मे त्रिवत्सश्च मे त्रिवत्सा च मे तुर्यवाच मे तुर्यौ हि च मे पष्ठवाच मे पष्ठौ हि च म उक्षाच मे वशाच म ऋषभश्च मे वेहश्च मे नङ्वाञ्च मे धेनुश्च म आयुर्यज्ञेन कल्पताम् प्राणो यज्ञेन कल्पताम् पानो यज्ञेन कल्पताम् ज्ञानो यज्ञेन कल्पताम् चक्षुर्यज्ञेन कल्पतागम् श्रोत्रम् यज्ञेन कल्पताम् मनो यज्ञेन कल्पताम् वाग् यज्ञेन कल्पताम् आत्मा यज्ञेन कल्पताम् यज्ञो यज्ञेन कल्पताम्
आज परम पूजनीय स्वामी माधवनाथांची आठवणी सद्भक्त रेवतीताईजी मी सांगणार आहे।
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। पूजनीय स्वामीजींची तब्येत अधूनमधून बरी नसे, आम्हाला वाटायचं की विचारावं कशी आहे तब्येत, पण स्वामींना तसं आवडत नसे। एखाद्या वेळेला मी त्यांना विचारलं होतं तुमची तब्येत कशी आहे, त्यावेळी त्यांनी उत्तर दिलं, आता या वयात माझी तब्येत ती काय विचारतेस, देहदुःखाकडे कमीत कमी लक्ष द्यावं हे बरं, आता काम करणाऱ्या तरुण मुलांच्या तब्येती विचारायच्या, मुलींची तब्येत कशी आहे ते महत्वाचे, तुझी तब्येत कशी आहे ते विचारायचं। एकदा त्यांच्या कपाळावर भुवईजवळ एक गळू आलं होतं, बरेच महिने ते दिसत होतं पण त्याविषयी विचारण्याचं धैर्य होत नव्हतं। अचानक त्या एके दिवशी ते म्हणाले, हे जे काही गळवासारखं झालंय ना ते आता असंच राहणार शेवटपर्यंत। मला खूप वाईट वाटलं। मी त्यांना म्हणाले, आमच्यासाठी किती यातना सहन कराव्या लागतात तुम्हाला, ते मला समजवत म्हणाले, तुम्ही साधना करता, मला तुमचा व्याप होत नाही, नकळत कुणाच्या विपरीत भावांमुळे त्रास होऊ शकतात पण मी त्याची तमा बाळगत नाही। स्वामीजींच्या प्रेमळ नजरेतून मला दयेचा प्रत्यय येत होता। त्यांच्या पोटाच्या ऑपरेशन नंतर एकदा मी म्हणाले होते, स्वामीजी किती आजारपण सोसावी लागत आहेत तुम्हाला। स्वामीजी म्हणाले, प्रारब्धाचे भोग कुणालाच सुटले नाहीत, भगवान कृष्ण रामचंद्र कुणालाच सुटले नाहीत, तिथे मी कसा काय सुटेन, पण इतक्या यातनांमध्ये शांती समाधानात राहता येणं महत्वाचं आहे। सामान्य माणसाला इतक्या यातना शांतपणे सोसणं अवघड आहे। मला शांती समाधानाने राहता येत आहे ही या संतांची कृपा आहे। स्वामी माधवनाथांच्या सहवासातील त्यांच्या कृपा छत्राखालील दिवस प्रत्येकासाठी स्वर्गीय होते। स्वामी माधवनाथांवरील मकरंदनाथांचे प्रेम हे फार विलोभनीय आणि विलक्षण आहे. त्यावेळी या निष्ठेचे प्रेमाचे बाह्य प्रगटीकरण सुद्धा बघायला फार छान वाटे. स्वामी माधवनाथ सुद्धा त्यांच्याविषयी काही बोलत असत, ते हृदयात जपून ठेवावं असं आहे. स्वामी माधवनाथांचे मकरंदनाथांवरचे माधवानंदांवरचे तसेच पंकजदादा सुनीलदादा मिलिंददादा इत्यादींवरचे प्रेम विशेष प्रगट होत होते. देह ठेवायच्या आधी काही वर्ष तर ते तसं बोलूनही दाखवत असत. मला ते याविषयी कधी कधी म्हणत, माझी ही मुलं सामान्य नाहीत, हिरे आहेत हिरे. त्यांनी मला कधीही त्रास दिला नाही, त्यांच्याजवळ स्वार्थ नाही. केंद्राची कामं नीट करतील, परंतु त्यांना आत्मज्ञान होईपर्यंत कामिनी कीर्ती कांचन यापासून दूर राहिलं पाहिजे. कधी कधी ते कळवळून म्हणत, ही मुलं चांगली आहेत पण ती 40 तरी व्हायला हवीत. असे 3-4 बोलल्यावर मी त्यांना विचारलं, तुम्ही असं का म्हणता? तेव्हा ते म्हणाले, मुलं 40 तरी व्हायला हवीत, कारण लोक म्हणतील कोण आली ही पोरसोर आम्हाला सांगणारी. स्वामी माधवनाथांनी देह ठेवायच्या आधी काही वर्ष मकरंदनाथ आणि त्यांचे युवा सहचारी यांच्याकडे सर्व लोकांचे लक्ष वेधून घेण्यास स्वामीजींनी सुरुवात केली होती. त्यांना जर कोणी विचारलं तब्येत कशी आहे, तर ते म्हणत की आता मुलांची तब्येत बघा. त्या कालखंडात स्वामी माधवनाथ केंद्राच्या मोठ्या कार्यक्रमानंतर परत जाताना सर्वांना नमस्कार करत, त्यावेळी स्वामी मकरंदनाथ आणि माधवानंद जर जवळ दिसत नसतील तर त्यांना जवळ बोलवून घेत, त्यांच्याकडे मोठ्या प्रेमाने आशीर्वादपूर्वक हात करत, त्यांचे ते उंचावलेले हात आम्हा सर्वांना जणू सांगत होते की तुमची पुढील सर्व जबाबदारी हे दोघे घेतील. सद्भक्त विनाता योग ही अत्यंत एक प्रेमळ आणि मन मिळाऊ साधिका होती. सर्व साधिकांचे आणि तिचे प्रेमाचे संबंध होते. केंद्रातील लहान मुलांना ती अधूनमधून खाऊ देत असे, दिवाळीत फटाके आणून देई. कुठे स्वामीजींची पाद्यपूजा असली किंवा कार्यक्रम झाला तर त्याचे वर्णन ती आपल्या प्रासादिक भाषेत लिहून काढत असे आणि केंद्रात वाचत असे. केंद्रात वीणाताईच्या वाचनाच्या आधी स्वामीजी सर्वांना म्हणत, आता आपण वीणा झंकार ऐकूया. खरोखर तिची कलात्मक दृष्टी तिच्या लिखाणातून वाचनातून दिसून येत असे. 1995 सद्भक्त वीणाताईला देवाज्ञा झाली. केंद्रात ही गोष्ट प्रथम सांगितली तेव्हा स्वामीजींना एक अनावर हंका फुटला होता. त्यांची अशी अवस्था मी प्रथमच बघत होते. त्यांना अतिशय दुःख झालेलं आहे हे लक्षात येत होत. त्यानंतर पूर्ववत आम्ही दुपारी ध्यानाला जाऊ लागलो, पण कुणालाच चैन पडत नव्हतं. मला फार अस्वस्थ वाटत होत. दुपारी मी स्वामीजींकडे गेले. त्यांच्या खोलीत 2-4 जण आधीच बसलेली होती. मीही त्यांच्यामध्ये जाऊन बसले. ध्यान न करता मी आत आले होते. स्वामींनी मला विचारले, तू का आली सांग बरं. मी सांगितलं, वीणाताईच्या आठवणीने मला अस्वस्थता येत आहे, खूप वाईट वाटतंय, ध्यान करू नाही शकते मी. स्वामीजी म्हणाले, सर्वांना तसं झालंय ते खूप दुःखद आहे. क्षणभर स्वामीजींच्या चेहऱ्यावर वेदना उमटली. स्वामीजी म्हणाले, अगं दुःख होणं स्वाभाविकच आहे, आता तू ध्यानाला बैस, प्रयत्न तर कर. नमस्कार करून मी उठले. मन खूपच शांत झालं होतं, मी ध्यानाला बसू शकले. एकदा दुपारच्या वेळेत ललिताताई स्वामीजींचा व्यायाम घेत होत्या. बाजूला सरला मातोश्री बसल्या होत्या. भिंतीच्या बाजूला 2 साधिका ध्यानाला बसल्या होत्या. ललिताताईंच्या फिजिओथेरपीच्या काही विद्यार्थिनीही आल्या होत्या. मी तेथेच एका कोपऱ्यात ज्ञानोबांच्या मूर्तीजवळ बसले. थोड्याच वेळात स्वामीजींच्या पायाचे तेलाचे मॉलिशही संपले. स्वामीजींचे पाय ललिताताईंनी पावेलने पुसून दिले. स्वामीजी बोलत होते, एका परमार्थाशिवाय सगळं व्यर्थ आहे. सद्गुरूंच्या ठिकाणी शरणागतता महत्वाची आहे. पैसा, मान, मरातप, कीर्ती कितीही मिळवली तरी विशेष काहीही घडत नाही. एक सद्गुरु कृपा मिळवली नाही आणि खूप पैसा कीर्ती मिळवली तरी सर्व व्यर्थ आहे. गुरुकृपा संपादन करणे हे सर्वाचे सार आहे. समोर बसलेल्या एका साधिकेकडे बोट दाखवत ते म्हणाले, या मुलीने गुरुकृपा मिळवली आहे. प्रत्येकाने गुरुकृपा मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, त्यांच्या मार्गदर्शनाने चालले पाहिजे, तरच जीवन सार्थकी लागेल. एकदा दुपारी मी ध्यानाला केंद्रात बसले होते. माझ्या खांद्यावर बोट ठेवून कुणीतरी मला उठवत आहे असं जाणवलं. मी डोळे उघडून बघितलं तर निरंजनाताई मला उठवत होती. हळूच ती म्हणाली, स्वामींनी तुला बोलवलंय. मी तिच्या मागोमाग स्वामीजींच्या घरात गेले. कशासाठी त्यांनी मला बोलावलं असेल, कशासाठीही असू दे, बोलावलं आहे हेच महत्वाचं आहे. असा विचार करत मी खोलीत प्रवेश केला. स्वामींनी माझ्याकडे बघितले. माझ्याच मनातील भाव स्वामींनी बोलून दाखवला. ते म्हणाले, स्वामींनी कशासाठीही बोलवलं तरी चालेल, त्यांनी आठवण काढली आहे हेच भाग्याचं आहे. भक्त भगवंताची वेळोवेळी आठवण काढत असतो, पण भगवंतानीच भक्ताची आठवण काढली तर भक्ताला खरी धन्यता वाटते. स्वामीजी पुढे बोलू लागले, तुझा भाऊ आहे ना लग्नाचा, त्याच्याविषयी बोलायला बोलवले तुला. मी म्हणाले, होय. स्वामीजी पुढे म्हणाले, काय म्हणतोय तो, लग्न वेळेवारीच झालेलं बरं, तुला अजून कोणी भाऊ नाही ना, केंद्रातील अजून काही मुलींची लग्ने लावायची आहेत, वेळच्या वेळी सर्व घडावं असं वाटतं. तुझ्या या भावासाठी मी एक मुलगी बघितली आहे, सांग तुझ्या आईला भेटायला यायला. केंद्रातील मुला मुलींची लग्न व्हावीत ही माझी इच्छा आहे. आता तुम्ही दोघं केंद्रात येत असल्याने किती सोयीचं झालं, असं सर्वांचं व्हावं असं वाटतं. मी होय म्हणाले. त्यानंतर आई आणि स्वामींना नमस्कार करून मी ध्यानाला जाऊन बसले. श्री कृष्णार्पणमस्तु.
थोडा वेळ नाम सांगतो. नारायणा गोविंद गोपाल नारायण नारायण गोविंद गोपाल नारायण 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 गोविंद गोपाल नारायण. गोविंद गोपाल नारायण गोविंद गोपाल नारायण गोविंद गोपाल नारायण 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 गोविंद गोपाल नारायण 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 गोविंद गोपाल नारायण 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 गोविंद गोपाल 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 नारायण हरे गोविंद गोपाल नारायण 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 गोविंद गोपाल नारायण हरे नारायण नारायण गोविंद गोपाल नारायण हरे नारायण नारायण गोपाल नारायण हरे नारायण नारायण गोविंद गोपाल नारायण हरे नारायण नारायण गोविंद गोपाल नारायण 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 नारायण गोविंद गोपाल गोविंद गोपाल नारायण गोविंद गोपाल गोविंद गोपाल गोविंद गोपाल हरि 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 स्वामी जी महाराज राम राम हरि हरि दोन तीन प्रश्न आहेत. मैत्रिणी, घरातील मंडळी, काही नातेवाईक केंद्रात यावेत असं खूप तीव्रतेने वाटते. प्रेमळ आग्रहाखातर काही जण एखाद्या वेळेला येतात, नंतर येत नाहीत. सर्वांनी केंद्रात यावे अशी एक सहज भावना असते, पण जर लोक आले नाहीत तर मन कधी कधी नाराज होते. आपण मन अमन करण्याचा तसेच घटनांकडे साक्षीत्व राखून बघण्याचा अभ्यास करत असल्याने अशा लोकांना अधूनमधून सांगत राहायचे, वाईट वाटून घ्यायचे नाही असे ठरवत असते, पण काही वेळा जमते काही वेळा जमत नाही. ज्यावेळी वेळ येईल त्याच वेळेला ही मंडळी सद्गुरूंच्या चरणांपाशी येतील ना, किंवा कदाचित येणार सुद्धा नाहीत. त्यामुळे आपली साधना दृढतेने करावी, कोणातही जास्त गुंतू नये, असंच आपल्याला अभिप्रेत आहे ना. आपण कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र प्रार्थना. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, जवळच्या मंडळींना, घरातल्या मंडळींना केंद्रामध्ये आणण्याबाबत इथं आणून दाखवणं याच्याखेरीज आपण काही करू शकत नाही. एकदा घेऊन येऊ शकतो, दुसऱ्यांदा फार तर आपण म्हणतो म्हणून ते येतील. पण ते आपणहून येतीलच असं नाही. आपल्याला एखादी गोष्ट ज्या तीव्रतेने भावते तशी आपल्या जवळच्या व्यक्तीला भावेल असं नाही. आपला पती असो, आपली पत्नी असो, आपली मुलं असोत, मग जावई असोत, अन्य कोणी, भाऊ, बहिणी, आई वडील देखील, हे आपण जातो आणि आपल्याला आवडतं म्हणून त्यांना आवडावं अशी आपली इच्छा असेल तर तसं होईल याची शाश्वती नाही. हे अगदी निश्चित पक्क मनाशी धरा. याच कारण असं की आपल्याला ज्या पद्धतीने गोडी लागली किंवा आवडली ही आपली एक आंतरिक प्रक्रिया होती, आपली आतली प्रक्रिया आहे ती. आपण कुठंतरी कोणत्या तरी घटनांमुळं हळूहळू अंतर्मुख होत गेलो, कळत न कळत, किंवा आपली प्रकृतीच परमार्थाला अनुकूल असावी म्हणून हे घडलं असेल. वाचनामुळं, संस्कारांमुळं कदाचित असं घडलं असेल. पण तशा प्रकारची घटना आपल्या जवळच्या व्यक्तीच्या बाबत घडेलच असं सांगता येत नाही. तोही त्याच्या पद्धतीने विचाराच्या प्रक्रियेत असतो आणि त्याच्या विचाराच्या प्रक्रियेमधून जे योग्य असेल तिथपर्यंत तो पोहोचतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही. नातेवाईकांच्या विषयी आपल्याला जास्त ममत्व असल्यामुळं खरं म्हणजे सगळेच इथं यावेत. नातेवाईक असे कोण लागून गेले, पण त्यांच्याविषयी अधिक ममत्व असतं. याचं कारण ते आपले असतात. कोण लागून गेले म्हणजे काय, ते आपले असतात असं आपण म्हणू, म्हणून आपल्याला त्यांच्याविषयी वाटतं. हे जे त्यांचं आपलं असणं आहे तर ते विशिष्ट मर्यादेमध्ये आहे. तुमच्या आवडी सगळ्या त्यांनी स्वीकाराव्यात, ते आपले आहेत म्हणून असा जोराही करू शकत नाही. आणि त्यांना त्यांच्या विचाराच्या प्रक्रियेतून हे समजेल, पटेल, भावेल आणि आपल्या इतके तीव्रतेने ते येतील असं संभवत नाही. सद्भावना मात्र असावी, त्यापोटी आपण घेऊन मात्र यावं. मी सुद्धा माझ्या किती मित्रांना घेऊन आलो स्वामीजींकडं, खूप मित्रांना. लहानपणीचा म्हणजे खेड, राजगुरुनगर अथवा बारामतीचा मित्र भेटला की त्याला स्वामीजींकडे घेऊन यायचं. बाहेर आल्यावर विचारायचं की कसं वाटलं तुला, तर प्रत्येकाची प्रतिक्रिया एकसारखी नसायची. मी जितका भारावून गेलेलो होतो आणि मी जसा विचारायचो तसा प्रतिसाद प्रत्येकाचा नसायचा. मला थोडं आश्चर्य वाटायचं की इतका जवळचा मित्र, इतके विचार जुळणारे आपले, पण आपल्याला जेवढं वाटतंय तेवढं त्याला वाटत नाहीये. माझा मोहरा मी नातेवाईकांकडे वळवला तरी देखील एकदा आले आणि येईन असे झाले. फार कमी इथं आले आणि त्यांना यावंस वाटलं असे होते. पण जीवनामध्ये एका विशिष्ट प्रसंगी नातेवाईकांची आवश्यकता असते. आपल्याला तोडातोडी करण्याची काही गरज नाहीये. मित्रमंडळींचीही कधी कधी आवश्यकता असते, व्यक्ती म्हणून, स्वार्थ म्हणून नव्हे, आपल्या मनाची गरज म्हणून, सहवासाची गरज म्हणून. किंवा एखादा समारंभ नातेवाईकांशिवाय सजत नाही हे खरं आहे. असं असल्यामुळं नातेवाईक हे प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी ठीक आहे. आपण एकदा रस्ता दाखवल्यानंतर परत ते जर आले अथवा आले नाहीत हे त्यांच्या नशिबाचा किंवा प्रार्थनाचा भाग समजावा, त्यांना त्या तऱ्हेने तितकं ते आवडावंच अशी इच्छा असली तरी ते आवडेल असं नाही, हे अगदी पक्कं मनाशी धरावं. मात्र आपण कारण जरूर व्हावं. कोणीतरी आपल्याला आणल्यामुळे आपण इथं आलो ते आपण कदापि विसरू नये. आणि असाच एखादा भाग्यवान जीव आपण सहज म्हणावं तो यावा आणि त्याच्या आयुष्याचं कल्याण व्हावं असं होऊ शकतं. असं असल्यामुळं आपण आणत जावं एकदा दोनदा, आणि मग जितका आपण आग्रह करू तितकी व्यक्ती दुसऱ्या टोकाला जाते हेही लक्षात ठेवावं. तिचं तिला समजतं ना कुठं जायचं कुठं जायचं नाही, काय आपल्याला करायचंय, आपल्या जीवनात हे करायचंय अथवा करायचं नाहीये, त्याप्रमाणे ती करेल याच्यावर विश्वास ठेवावा. एवढंच नव्हे तर इथं न लिहिलेलं तुम्ही करता तेच न आवडणारे देखील आपले नातेवाईक मित्र मंडळी की ज्यांना आपण इथून तुटावं असं वाटतं असंही असतात आणि ते प्रयत्नही करतात. अशीही मंडळी तुम्हाला भेटतील. या प्रश्नाची दुसरी बाजू की हे वय आहे का किंवा कसले आलेत साधू संत महाराज सगळीकडं बनवाबनवी पैशाचा व्यवहार, आपली दुकानं उघडून बसली आहेत. प्रत्येक जण आपल्या अनुभवातून अथवा सगळेजण वाचत असतात पाहत असतात जगात जी काही फसवणूक परमार्थाच्या नावाखाली होते, त्यामुळं कितीतरी चांगले लोक देखील असा व्यक्तीवर विश्वास ठेवायला फारसे तयार नसतात अशी परिस्थिती आहे. पण त्याचाही दोष परमार्थी माणसाकडेच जातो. जर परमार्थी म्हणवणाऱ्या व्यक्ती जर अशा वेड्यावाकड्या वागल्या तर लोकांनी तरी काय म्हणावं. असं असल्यामुळं लोकांचं सरसकट चूक नसतं, त्यामुळे तो त्याचा नशिबाचा भाग आहे. त्याला जर पडताळून पाहावं असं वाटलं तो आला, त्याच्याऐवजी त्याला तुम्हीच जाऊ नये असं वाटत असतं. तुम्ही जो प्रयत्न करता त्याच्या उलटा प्रयत्न करणारे देखील कितीतरी लोक असतात आणि तुमच्या जाण्याला वेडाचार समजणारे चुकीचं समजणारे असेही खूप लोक असतात. या अशा जगतामध्ये आपण आपल्या ध्येयाशी निश्चित असावं आणि लोकांना अनाग्रही असावं, घेऊन यावं आणि त्याच्यावर मग सोपावं, एकदा दोनदा तीनदा आणावं आणि मग सारखं यावं. मग त्याच्या नशिबात असेल तर स्वामींच्या चरणापाशी येईल. प्रत्येकाचं कुठं ना कुठंतरी काही ठेवलेलं असतं. प्रत्येक व्यक्ती इथं येईल असं नाही, पण तिचं कल्याण होणार नाही असंही नाही. आणि कोणा सत्पुरुषांकडे आकर्षित होईल तिथं जाईल. काय महाराज म्हणायचे तसं त्याचं अकाउंट, गोंदोलेकर महाराज म्हणायचं तर आणि कुठंतरी असेल समजा तिथं जाईल तो. कुठून तरी भक्तीला लागला म्हणजे झालं. काही काही आपले नातेवाईक मित्रमंडळी आपण ज्या परमार्थावर विश्वास ठेवतो आणि आपण जो परमार्थ करतो त्याच्यापेक्षा वेगळा परमार्थ करताना दिसतात. ते रात्री उशिरापर्यंत भजन म्हणत असतील, पोथ्या वाचत असतील, तर परमार्थ मार्गात देखील ही एक उत्क्रांती त्यांची होती असं समजू. त्यांना याची आवड आहे आणि ते या पद्धतीने करतात तर यानं पुढच्या जन्मात त्यांना अजून कुठला तरी ते जे करतात त्याच्यापेक्षा पुढचा मार्ग मिळेल असं आपण धरू. पण कोणाबद्दलही आपण तो येत नाही म्हणून नाराज होण्याचं कारण नाही. आपण मन अमन करण्याचा तसेच घटनांकडे साक्षीत्व राखून बघण्याचा अभ्यास करत असल्याने अशा लोकांना अधूनमधून सांगत राहायचे. सारखं सांगण्याने मात्र काही होत नाही, कारण त्यांनी निर्णय घेतलेला असतो. आपल्या लक्षात यायला पाहिजे आपण एकदा दोनदा तीनदा सांगितल्यानंतर त्याचा निर्णय झालेला असतो न येण्याबद्दलचा. हे जर आपल्याला समजलं नाही तर आपण दुसऱ्याला सारखंच गृहित धरून तू ये एकदा असं करत जर बसलं तर न येण्याचा निर्णय घेऊन चुकलेला आहे तो. आता तो बदलणं त्याच्याच हातात आहे. कधीतरी असं घडतं एखाद्या अडचणीच्या प्रसंगी किंवा त्याच्याही विचार प्रक्रियेने त्याला असं वाटायला लागतं की आपण त्या ठिकाणी जावं आणि तो नंतर कालांतराने आपला आपण येतो देखील. त्यामुळे पहिल्या एकदा दोनदा फार तर तिसऱ्यांदा आणि उत्सवाच्या निमित्ताने बोलू हवं फार तर. असा एखाद दुसऱ्या वेळेला येऊन गेलेले सद्भाव राखून असतात. कधी कधी प्रकृतीची अशी मर्यादा असते की ते सगळं बरोबर आहे, पण आमची मुलं लहान, दोघं नोकऱ्या करतो, आम्ही घरी येतो, मुलांचे अभ्यास असतात, स्वतःच्या कामांना देखील जेमतेम वेळ मिळतो मिळत नाही अशी परिस्थिती असते. उठलं की स्वयंपाक करा, डबे करा, मुलांना पाळणा घरात पोचवा, आपण ऑफिसमध्ये जा, येताना त्यांना घेऊन या, भाजी आणा. याच्यापेक्षा दुसरं जीवनच नसलेले असे लोक असतात प्रसंगवशात. प्रत्येकाचं दैव असतं आणि तशा प्रकारे अडकलेले असतात. हे सद्भाव जरी राखून असतात तरी तुमचा एवढा वेळ त्यांना नसतो ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे येण्याची इच्छा असून देखील कित्येक मंडळी अशी येऊ शकत नाहीत असंही घडतं. त्यामुळे परमार्थ करण्यासाठी अतिशय सुयोग्य प्रकृती लाभलेले असेही कित्येक जण असतात, पण त्यांना खरंच इकडचं तिकडं करता येत नाही अशा गांजलेल्या परिस्थितीत अडकलेले असतात. संतांच्या सहवासात जाऊ शकत नाहीत. आपल्याकडे एक नियमित साधक यायचे, कधीतरी मी त्यांना अभंग म्हणायला सांगायचो, कलावती आईंचे अभंग ते म्हणायचे आमच्या जुन्या घरी, तर ते यायचे. पण त्यांची आणि त्यांना खूप येण्याची आवड आहे, पण नोकरीत सारखे बदल होत गेल्यामुळं आणि आता त्यांना लागलेली जी नोकरी आहे ती सकाळी 9 ते 1:30 अशी आहे आणि संध्याकाळच्या वेळची त्यांची नोकरी 4:30 ते 8 अशी आहे. त्यांना काहीच जमत नाही, फक्त गुरुवारच्या सत्संगाला ते यायचे तेव्हा. पण अशा प्रकारची नोकरी लागल्यावर पहिली सुकली, दुसरी लागली ती नेमकी अशी लागली, आता काय करणार. इतक्या मध्यम वयीन अशी व्यक्ती होती की त्यांना नोकरी करण्याची गरजही आहे. असं असल्यामुळं आपल्याला यायला मिळतं हे भाग्यच समजा अशा विशिष्ट परिस्थितीमध्ये. आणि असं 2-4 दाखवून परत त्या व्यक्तीवर ते सोपवावं, मग उत्सवाला वगैरे बोलवावं. सारखं बोलवल्यामुळे देखील एक रिलक्टन्सी निर्माण होते, कटुता निर्माण होते. उलट आपण करतो तेच अयोग्य आहे असं तो जे बोलत नाही आपल्याशी ते बोलायला सुरुवात करतो. आपणच फक्त बोलणारे असतो असं नाही, आपण जसा आग्रह करतो तसे एक दिवशी ती व्यक्ती म्हणते तू करते ते जरा जास्त आहे असं ती व्यक्ती मग बोलायला आपण अवसर देतो त्या व्यक्तीला. जेव्हा ती येत नाहीये तेव्हाच तिचा निर्णय निश्चित आहे. असं असल्यामुळं या बाबतीत या पद्धतीने राहावं असं मला वाटतं. मग मधून अधून कधीतरी एखाद्या उत्सवाला बोलवावं, जसं आपला हा 2 तारखेचा उत्सव आहे, यावं, तिथलं स्वरूप पाहून त्यांना थोडस भावतं. असे किती लोक मला माहिती आहेत की स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपल्या हातातून केवढं निसटलं. स्वामीजी आजारी पडले ना, 91 त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला, बरं का. 91 पॅरालिसिसचा अटॅक येईपर्यंत माझी कल्पना तो महिना असा कोणता, जून जुलै असा असावा. त्याच्या आदल्या रविवारचं जे स्वामीजींचं प्रवचन होतं, पॅरालिसिसचा अटॅक आला तो रविवारच होता, त्या दिवशी सकाळचं स्वामीजींचं जे प्रवचन होतं त्या प्रवचनामध्ये अध्यात्म मंगलधाम भरलेलं होतं, आपला नेहमीचा हॉल, आणि थोडे लोक जिन्यामध्ये बसलेले होते. असं स्वामीजींचं नेहमीचं प्रवचन होतं. स्वामीजींना पॅरालिसिसचा अटॅक आल्यानंतर जेव्हा स्वामीजी प्रथम अध्यात्म मंगलधाम मध्ये आले तेव्हा दोन्ही मजले भरून, सगळे जिने भरून, लोक रस्त्यापर्यंत उभे होते आणि एवढी गर्दी संपूर्ण काळ. ते साधारण त्यांना अटॅक आल्यानंतर 8-8.5 महिने ते येऊ शकले नाहीत आणि मग त्यांनी यायचा निर्णय घेतला 8-10 महिन्यांनी. ते प्रथम जेव्हा प्रवचनाला आले आणि त्यांनी प्रवचन किती केलं, 25 मिनिटं, कारण शक्य नव्हतं. पण तेव्हा गर्दी किती होती, तर अध्यात्म मंगलधामचा एक मजला आणि जिना जो भरायचा तर वरचा मजला भरलेला होता. सगळीकडे खाली लोक बसलेले, पॅसेज मध्ये लोक बसलेले आणि रस्त्यावर 25 लोक उभे. या लोकांना अचानक परमार्थाची गरज निर्माण झाली. कारण असं होतं की इतके दिवस आपण कधी जाऊ ते आहेतच, की त्यांचं चालूच आहे, पण आपल्या हातातून केवढी मोठी गोष्ट सुटली. आता 25 मिनिटं ते बोलतायत तरी आपण कानात साठवून घेऊ असा भाव निर्माण झाला. हे जर आधी आले असते तर ते जीव तोडून जेव्हा सांगत होते तेव्हा आणि स्वामीजींनी देह ठेवल्यावर तर किती लोकांना वाटलं की आपलं जायचं राहूनच गेलं. असं असं लोकांचं असतं. असं असल्यामुळं म्हणूनच मला असं म्हणायचं की लोकांना लोकांच्या मार्गाने जाऊ देत. ज्यांना हे चांगलं लक्षात येतं आणि जे स्थिर होतात अशांची संख्या हळूहळू वाढत जाते हेही निश्चित आहे. अशांची संख्या निश्चित वाढत जाते. जसं आपल्याला गणित होतं ना की एक टाकी 10 नळ वरून पाणी त्या टाकीमध्ये टाकतायत आणि 2 नळ सोडलेले आहेत टाकीचे, तर टाकी किती वेळात भरेल? हेच 5 नळ जर सोडले आणि 10 नळ टाकीत पडत असतील तर किती? 10 नळ टाकीत पडतायत आणि 8 नळ सोडले तर किती वेळात टाकी भरेल? तर वरून पाणी सोडलेलं आहे आणि गळतीचं प्रमाण कमी आहे असं धरा. वाढत जेव्हा संख्या जाते तेव्हा असं गणित होतंय की वरून पडणारं पाणी जास्त आहे आणि खालून जाणारं कमी आहे, म्हणून तर आपली संख्या वाढतीये. पण या वाढणाऱ्या संख्येत तुमचा भाऊ असेल असं समजू नका, तुमची बहीण असेल असं समजू नका, तुमची पत्नी अथवा पती असेल असं समजू नका. काय त्याच्या नशिबात असेल तसं, त्याला जर योग्य वाटत असेल तर येईल, योग्य वाटत नसेल तर न येईल. तो येण्याने तुम्हाला मोक्ष मिळणार नाहीये, तुम्हाला तुमच्या घरात अर्थात शांती मिळेल. आता जसं तो रोजच जर म्हणत असेल काय केंद्रात जाता नाक धरून बसता, तर ते म्हणणं त्याचं बंद होईल. हा फायदा निश्चित आहे. आता रेवतीताईंनी वाचलं ना की बाबा दोघही केंद्रात येत असतील तर तुम्ही आता येता तर तुमचं कसं छान परमार्थ चाललाय, संसारही चाललाय, तर तसं होईल एवढंच. पण तेही त्यांचं जसं नशीब आहे तसं तुमचंही एक नशीब आहेच की त्याप्रमाणे ते घडेल असं मला वाटतं. बोल निला ते. काय ज्या वयात निर्णय घेता येत नाही अशा वयातच तरुण मुलं इथं आलेली आहेत ना. आपल्याला ज्याला समजत नाही असं वाटतं ना त्याला समजत असतं, त्याला असं समजत असतं की इथं जायला नको, असं खरं म्हणजे असतं. कारण ज्या वयात निर्णय घेता येत नाही किंवा ज्या वयात समजत नाही त्या वयात आलेलीच इथं तरुण मुलं किती बसली आहेत. त्यांच्याकडे पाहून आपल्याला आपल्या मुलांची किंवा अशी की वाटते की बिचारे हेही आले तर यांचं चांगलं होईल, पण त्या सांगण्याला मर्यादा असावी असं मला म्हणायचंय. तसं कितीही सांगितलं तरी ते शेवटी म्हणतात की आमच्या इथं एक जण होते ते संध्याकाळी सगळे मिळून अमुक अमुक आपण म्हणू पर्वचा म्हणू रामरक्षा भीमरूपी, आणि जो मुलगा दिसायचा नाही ना तर त्याला म्हणायचं काय रे काल का आला नाहीस, आता आज तू मला तिथं पाहिजेस. ज्या मुलांना जायचं नसायचं ना ते समोरून येत असतील तर मागं तोंड वळून दुसरीकडून जायचंय. आता त्यांचा हेतू तर चांगला होता की मुलं आहेत संस्कार व्हावीत, पण मुलांनाच जर करायचं नसेल तर काय करणार असा प्रश्न राहतो. म्हणून शायद हम तो मार्ग बतायंगे हेच खरं. बाकीचे चालणं न चालणं हे ज्याच्या त्याच्या परंपरेप्रमाणेच घडत असत असा निष्कर्ष निघतो. याचा अर्थ सांगू नये असं नाही, मर्यादित सांगणंच खरं, मग बाकी त्याच्यावर सोपवावं. नाहीतर आपण अति आग्रही होतो, अनाग्रह असावा आपला. आपल्या स्वतःच्या बाबत साधनेबद्दल आपण आग्रही राहू, बाकी दुसऱ्याच्या बाबत किती आग्रह करणार. ती एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे, आत्मसन्मान आहे प्रत्येकाला. आणि आपण जितकं समजतो की याला काहीच कळत नाहीये, तितका त्याचा भाव नसतो ना. तो शिष्यभावाने तुमच्याकडे पाहत असेल तर गोष्ट निराळी. त्याचं त्याला कळतं. अगदी तुम्हाला सांगतो, 16 वर्षाची 17 वर्षाची मुलं देखील जर सारखं आई किंवा वडील सांगत असतील तर म्हणतात की तू नको सांगू आम्हाला, आम्हाला आमचं कळतं. असं असं घडतं घराघरांमध्ये. तर केंद्रात किती आपण केंद्राच्या बाबतही असं अति करू शकत नाही असं मला म्हणायचंय. पण अशा सगळ्या लोकांना प्रासंगिक बोलवलं तर चांगल्या घरातली सत्प्रवृत्त असतात, संस्कार चांगले असतात, एखाद्या वेळेला येऊ शकतात. तसं आता मग जाता जाता मी निवेदन उरकून घेतो की आपला 2 तारखेचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला संध्याकाळी आपले मित्र मंडळी, नातेवाईक, परमार्थ प्रेमी मुलं ज्यांना आपला निर्णय घेता येत नाही अशी, तर अशा सगळ्यांना तुम्ही आवर्जून सांगा, कारण दाखवणं आपलं काम आहे. म्हणून तुम्ही आवर्जून सांगा असं मी सांगेन. बरं का, श्री स्वामीजी साष्टांग नमस्कार, एक कंस केलाय त्याच्यात नाव लिहिलंय आणि ते खोडलंय. मला दिसतंय काय नाव आहे ते, पण खोडलेला मजकूर वाचायचा नाही अशी रीत असल्यामुळे मी ते वाचत नाही. खोडला याचा अर्थ तो न वाचण्यासाठी आहे, म्हणून नाव वाचत नाही, म्हणजे तुम्हालाही आपोआप समजणार नाही. आधी एक निवेदन सांगतो, ते फक्त तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला वाटले तर लोकांना सांगा अशी परवानगी दिली आहे. कंसात एक कंस केलाय पण त्याचा लोकांना काही उपयोग नाही. मी परत नाव लिहिले पण मी ते वाचत नाही, कारण वर खोडल्यामुळं आता खालचंही नको वाचायला. हा योगायोग म्हणा किंवा चमत्कार म्हणा, पण मला त्यामुळे खात्री झाली आहे की स्वामी स्वरूपानंदांपासून आपणापर्यंत सर्व माझ्या पाठीशी आहेत. कोणत्याही कारणाकरता मी म्हणतो की ही खात्री बाळगा. कशीही कारण परंपरा, विचार परंपरा चालवा, पण ही खात्री बाळगा असं मी म्हणेन. त्यांनी जी विचार परंपरा, तर ती तुम्हाला मी सांगतो. मी अमेरिकेतून कायमचा भारतात आलो ती तारीख 22 मे 1995, कंसात आपला वाढदिवस. मी फ्लॅट बुक केला ती तारीख 15-12-1995, स्वामी स्वरूपानंदांचा वाढदिवस. दवाखाना विकत घेतला, त्याचे मूळ कागद मिळाले ते 15-12-1995, स्वरूपानंदांचा वाढदिवस. मला आपले पहिले दर्शन व भेट झाली ती तारीख 15-12-2006, सहा का सात असं काहीतरी बहुतेक म्हणायचं. त्या दिवशी दत्त जयंती व स्वामी स्वरूपानंदांचा वाढदिवस. कंसात नाव लिहिलंय मुलीच्या लग्नात, एक नाव आहे माझे मित्र, त्यांच्या मुलीच्या लग्नात त्यांची आणि माझी भेट झाली. मला काही कारणांनी सध्याचा दवाखाना पण विकावा लागला, अजून प्रोसेस मध्ये आहे. त्याचा पहिला चेक मी घेतला ती तारीख 29-12-2013. सौ मधुरातही सौ सरलातही श्री स्वामी स्वरूपानंदांचा तिथीने एकादशीचा वाढदिवस त्या दिवशी. मी दुसऱ्या घरात राहायला गेलो ती तारीख 30-4-2006, हा श्री स्वामी समर्थांचा निर्याण दिवस. या सगळ्या गोष्टी इंग्लिश तारखेनुसार घडल्या व त्यातली एक ही गोष्ट मला माहीत नव्हती. नंतर या गोष्टीचा विचार केल्यावर त्या कळल्या. पण त्यामुळं ते असं म्हणतात की मी, मला अशी खात्री झाली की स्वरूपानंदांपासून आपणापर्यंत सर्व माझ्या पाठीशी आहेत. तर किती चांगली गोष्ट आहे. मी म्हणतो की कुठलीही विचार परंपरा चालवा, कुठलाही तर्क चालवा, पण आपण संतांचे लाडके आहोत, संत आपल्या पाठीशी आहेत. परी एक असे आधारू, तेनेची बोले मी सधरू, जे सानुकूळ श्री गुरु ज्ञान देवो म्हणे. ज्ञानदेव असं म्हणतात की माझे गुरु मला अनुकूल आहेत, तर असा विचार नेहमी करावा. नेहमी असा विचार करावा की नारायण मला अनुकूल आहे, राम मला अनुकूल आहे, परमात्मा मला अनुकूल आहे, संत मला अनुकूल आहे, संतांचं माझ्यावर प्रेम आहे. नेहमी हाच विचार करावा. हरी जिया दासा हरी दाही दिशा, भाव जैसा तैसा हरी एक. हरीचे दास आहोत त्यामुळं सर्व विचार हरीच्या कृपेच्या अंगानेच करावा. अमुक अमुक घडलं हरीची कृपा असं म्हणत राहावं. असं म्हटल्यामुळं जर काही होत असेल तर आपला परमार्थ पक्का होतो. यांनी एवढं एक निवेदन केलंय. खरा प्रश्न तर आहेच, पण आता तो पुढच्या सत्संगाच्या वेळेला आपण घेऊ. तो ध्यानाच्या संदर्भातला आहे. अजून एक प्रश्न खरा आहे, पण तोही आपण पुढच्या सत्संगाच्या वेळ संपली, झटकन वेळ संपते तसं झालं. एक दोन मिनिटं आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 स्वामीजी हरी हरी. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय हरि हरि.